प्रकरण 17 ईश्वर कल्याणदाता। ईश्वर हाच विश्वाचा निर्माता आहे आणि नियामक आहे। नियमन करणं म्हणजे एखाद्या गोष्टीचं संचलन सुसूत्रतेने तथा शिस्तीत होणं, त्याकरता त्या गोष्टीची नको त्या पद्धतीने होत असलेली वाढ खंडित करावी लागते। जसं झाड डौलदार आणि सुबक दिसायला हवं असेल तर त्याच्या अवास्तव वाढणाऱ्या फांद्या तोडाव्या लागतात, तसंच झाडाला बरी न होण्यासारखी कीड लागली असेल तर प्रसंगी ते झाड उपटूनही टाकावं लागतं। आपल्या देहाला रोग झाला तर कडू औषधही घ्यावं लागतं, तसाच प्रसंगाला तर शस्त्रक्रियाही करावी लागते। आपला वा वृक्षाचा जो नियामक असतो त्यालाच हा निर्णय घ्यावा लागतो। प्रत्यक्ष त्या त्या अवस्थेतून जाताना घेतलेला निर्णय आवडतोच असं नाही, मात्र तो आपल्या हिताचाच असतो हे निश्चित, कारण तात्कालिकपेक्षा कायम स्वरूपाचे हित असल्या कृतीत अभिप्रेत असते। ईश्वराने आपल्याला मनुष्य म्हणून जन्म दिला, यात त्याने आपलं कल्याणच केलं नाही का? मानव म्हणून विश्वातील प्रत्येक गोष्टीचा आपण उपभोग घेऊ शकतो आणि त्यातील आनंदही टिकवू शकतो। पशु पक्षी प्राणी आणि इतर यांना जीवनात फक्त उपभोग तेवढा शक्य आहे। आनंदाची वार्ता त्यांच्या गावीही नसते। थोडंफार सुख जरूर असतं, परंतु मन बुद्धी चित्ताच्या स्तरावरील आनंद घेणे आणि होता होता मन बुद्धी व चित्ताच्या अतीत होऊन आनंदाशीच तद्रूपता प्राप्त करून घेणे हे मानवालाच शक्य आहे। आनंद हे प्रत्यक्ष ईश्वराचंच स्वरूप असल्यामुळे जेवढा त्याचा स्तर उच्च तेवढाच तो ईश्वराच्या अधिक जवळ, जेवढा तो ईश्वराच्या जवळ तेवढा तो अधिक शांत समाधानी आणि तृप्त। संतृप्तीची अवस्था व्यापक करणे हीच खरी ईश्वरी इच्छा असते, कारण एवढ्याच करता ईश्वर मानव जन्म देत असतो, त्यालाच अमृतत्व असं म्हणतात। या अमृतत्वाच्या प्राप्तीकडेच प्रत्येक जीव ईश्वराला प्रवाहित करायचा असतो। त्या प्रवाहाला सर्वात मोठं आणि प्रचंड खोली असलेलं पात्र मानवी जीवनातच उपलब्ध होतं। म्हणूनच ईश्वराची आपल्यावर सर्वात मोठी आणि जन्मतःच कृपा आहे असे म्हणतात, कारण ज्या जन्मात अमृतत्व प्रत्यक्षात अवतरित करून घेणं शक्य आहे त्या जन्माची संधी ईश्वरानेच दिली आहे ना। अनेक जन्मातील भोग आणि उपभोग याचं योग्य तथा सुरेख नियमन करून मानव जन्मरूपी डौलदार वृक्ष त्यांनी साकार केला। ही पहिली आणि जन्मतःच लाभलेली कृपा। आता त्या वृक्षाला अमृतत्वाकडं न्यायचं आहे, म्हणून योजनाबद्ध नियमनाची पुन्हा जरूर आहे। हेही कार्य ईश्वरच करतो। ईश्वर हे कार्य दोन तऱ्हेने करतो। सावलीचे सुख उन्हात भाजून निघाल्यानंतरच कळतं, म्हणून मानवाला दुःखाचे चटकेही बसावे लागतात, परंतु ते दुःख देण्यातही ईश्वर कल्याणाची योजनाच राबवत असतो। पापकर्माचं फलित भोगूनच संपवावं लागतं, म्हणजे एका बाजूने भोगही पूर्ण होतो आणि दुसऱ्या बाजूने ईश्वराची जवळीक वाढते। ज्याला दुःख असतात तोच ईश्वराच्या जवळ असतो। दुःखाशिवाय आर्तता नाही, सहानुभूती नाही, प्रेम नाही, म्हणजेच सर्वांबद्दल प्रेम आणि जिव्हाळा हे गुण दुःखातूनच ईश्वर वाढीला लावतो। त्यातूनच खरी भक्ती उदयाला येते आणि ईश्वराच्या कल्याणमय रूपाचा साक्षात्कार होतो। ही एक तऱ्हा झाली। दुसरी तऱ्हा प्रत्येक जीवाच्या अमृतत्वाकडे होणाऱ्या वाटचालीतून येणारी संतृप्ती अधिकाधिक व्यापक करत नेणे। प्रथम तृप्ती ही उपभोगातून येते। तृप्ती कशामुळे आली हे काही काळानंतर जाणवेना असे होऊन केवळ तृप्तीच मनात स्थिर होऊ लागते। ती तशीच जतन करावीशी वाटते। हळूहळू ती तृप्ती इतकी स्वयंभू होते की तिच्या प्राप्तीकरता उपभोगाची गरज भासत नाही। इतकेच नव्हे तर ती इतकी व्यापक आणि समप्रमाणातील संतृप्ती होऊन बसते की प्रत्यक्ष दुःख देखील त्यात जिरून जातं. ईश्वराने केलेली मानवाची निर्मिती आणि मानवी जीवनाचे नियमन मानवाच्या विशुद्ध कल्याणाकरताच असते हे जाणून घेऊन सुखात वा दुःखात त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करणे ही मानवी जीवनाची कल्याणप्रद वाटचाल नव्हे काय? सोहम हंसहा.